इहेस्केल अध्याय 4. परंतु मानवाच्या मुला, तू एक वीट घे आणि तुझ्या पुढे ठेव, व येरुश्लेम शहराचे चित्र रेखाट. तिला वेढा पडला आहे आणि तिच्यासमोर बुरुज रचून मोर्चे बांधले आहेत. तिच्या पुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्या भोवती लागली आहे, असे चित्र काढ. तू आपल्याकरता लोखंडाची कडई घेऊन ती लोखंडी भिंत असे तुझ्यामध्ये आणि नगराच्या मध्ये ठेव, आणि तू आपले मुख तिच्याकडे कर, म्हणजे तिला घेरा पडेल आणि तू तिला वेढा घालशील. इस्रायलाच्या घराण्याला छिन्न होईल. मग आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्रायलाच्या घराण्याचे पाप स्वतःवर घे. इस्रायलाचे पाप जितके दिवस तू झोपून राहशील तितके दिवसाच्या गणतीप्रमाणे तू त्याचा अन्याय वाहशील. मी तुझ्यावर त्यांच्या शिक्षेची जबाबदारी प्रत्येक वर्षाची 390 दिवसे सोपवून दिली आहे. तू इस्रायलाच्या घराण्याचे अपराध वाहून नेशील. जेव्हा तू हे दिवस पूर्ण करशील तेव्हा दुसऱ्यांदा उजव्या कुशीवर नीच. 40 दिवस यहुद्याच्या घराण्याचे पाप तू वाहशील. मी तुला प्रत्येक वर्षाला एक दिवस सोपवून दिला आहे. आपले तोंड येरुश्लेमच्या विरुद्ध दिशेला कर. जे चित्र रेखाटले आहेस, ज्याला वेढा पडलेला आहे, आपल्या बाहूंनी झाकू नको आणि त्यांच्या विरुद्ध भाकीत कर. पहा, तुला दोरीने करकचून बांधतील. तू एका बाजूहून दुसरीकडे वळू शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस. स्वतःसाठी तू गहू, जव, सोयाबीन, कडधान्य, बाजरी, ज्वारी आणि गाठ्या गहू घेऊन जितके दिवस तू एका बाजूस राहशील तेवढ्या दिवसासाठी एका भांड्यात ते घे आणि आपल्यासाठी भाकर तयार कर. जे तू 390 दिवस खाशील हे तुझ्या खाण्यासाठी 20 शेकेल वजनाचे असेल, जी वेळोवेळी तुझी उपजीविका असेल. पाणी 60 हिन मोजून वेळोवेळी तुझ्या पिण्यासाठी असेल. जवाची भाकर तू भाजून खा, पण सर्वाधिकत मनुष्याच्या विष्ठेवर भाजून खा. यासाठी परमेश्वर देव सांगतो, ती भाकर म्हणजे इस्रायलाचे घराणे जे अपवित्र आहेत, ज्या देशातून मी त्यांना हद्दपार करेन. परंतु मी म्हणालो, आहा, हे परमेश्वरा, माझे मन कधी अपवित्र झाले नाही. जे मरण पावलेले व मारून टाकलेले मी कधी खाल्ले नाही. विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही. म्हणून तो मला म्हणाला, पहा, मी तुला मानवाच्या विष्ठेऐवजी गायीच्या विष्ठेवर स्वतःसाठी भाकर भाज. तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, पहा, मी येरुश्लेमच्या भाकरीचा पुरवठा काढून टाकेन आणि अस्वस्थेत शिधा वाटप ते करतील आणि ते पाणी पितील जोपर्यंत शिधा कपात केली जाईल, कारण त्यांना अन्नपाण्याचा तुटवडा पडून त्यांची त्रेधा उडेल व एकमेकात त्यांच्या अपराधामुळे ते भयभीत होतील.